पेरियार इव्हि रामास्वामी नायकर भारतातल्या अनेक समाज सुधारकांपैकी एक अग्रगण्य समाज सुधारक। पेरियार यांचा जन्म 27 सप्टेंबर 1879 मध्ये तामिळनाडूतील इरोड या गावी झाला। चिन्नाबाई आणि व्यंकटप्पा नायकर हे पेरियारचे आई वडील। बालपणापासूनच खोडकर बंडखोर असलेल्या पेरियार यांचं जीवन म्हणजे क्रांतीचा धगधगता निखाराच। पेरियारचं घराणं धार्मिक होतं, मात्र पेरियारचा देवदेवतांवर विश्वास नव्हता। आपले पिता देवमूर्तीसमोर प्रार्थना करत असताना पेरियार मात्र विचार करत असे की प्रार्थनास्थळी कोणीच नाही, मग पाषाणासमोर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे। काहीही अर्थ नसलेल्या समजुती चालीरीती समाजात अस्तित्वात असल्याचं हळूहळू पेरियारला कळू लागलं। रस्त्यावर पडलेला कोणताही दगड उचलून त्यास आत शेंदूर लावला की दुसऱ्या दिवसापासून लोक त्याला नमस्कार करायला सुरुवात करतात। हे असं का घडतं? कण कण में भगवान है असं म्हणणाऱ्या लोकांचा भगवान अस्पृश्य समाजातील लोकांच्या घरातील कणाकणात नसतो का? त्यांचं दुःख त्यांची अधोगती त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार त्या भगवंताला दिसत नाहीत का? याच्यावर संशोधक बुद्धीनं पुष्कळ दिवस विचार केल्यावर पेरियारला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली। भगवंत ईश्वर देवदेवता हा एक भ्रम आहे, भीती आहे। काही स्वार्थी लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी बहुजन समाजाला लावलेला हा एक महारोग आहे। या महारोगातून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी पेरियार यांनी जीवाचं रान केलं। गावागावातून सभा संमेलनातून ते समाजाला मार्गदर्शन करताना म्हणत असत,